आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यात तयार होत असलेल्या शहरांवर काम करण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ. गेल्या 24 तासात आणखी 45 रुग्ण आढळले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या 13 बांगलादेशी नागरिकांचं प्रत्यार्पण आणि नैऋत्य मान्सूननं केला भारतीय उपखंडात प्रवेश. आता सविस्तर बातम्या. जागतिक मानकांनुसार राज्यांना सर्व सुविधा तसंच पायाभूत सुविधांची पुरवठा करून प्रत्येक राज्यात किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. काल नवी दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या 10व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विकसित राज्य विकसित भारत 2047 ही यामागील संकल्पना असून उद्योजकता कौशल्य वाढवणे आणि देशभर टिकाऊ रोजगार संधी निर्माण करणे या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. भविष्यातील शहरांवर काम करण्याची आवश्यकता असल्याचं सांगताना मोदी यांनी जलद शहरीकरणाच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. महाराष्ट्र विकसित भारत 2047 उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र तसंच सर्व राज्यांसोबत संपूर्ण क्षमतेनं सज्ज असून विकास आणि वारसा स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यासाठी आवश्यक 52% ऊर्जा 2030 हरित स्त्रोतांमधून निर्माण केली जाईल. शहरांमध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नातून आता गडचिरोली हे स्टील सिटी, नागपूर हे संरक्षण हब म्हणून विकसित करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 45 रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक 35 रुग्ण मुंबईत असून पुण्यात देखील 4 जणांना संसर्ग झाला आहे. या महिन्यात कोरोनाचे एकंदर 177 रुग्ण आढळले आहेत. राज्यात 1 जानेवारी ते 23 मे पर्यंत कोरोनाच्या 6,819 संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 210 रुग्णांना कोरोनाचं निदान झालं आहे. पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था प्रकल्पामुळे उच्च दर्जाच्या आदर्श मानांकन प्रणालीनं उत्पादित लसी पशुपालकांना उपलब्ध होतील असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. काल पुण्यात पवार यांच्या हस्ते जैव सुरक्षा प्रयोगशाळा तसंच राष्ट्रीय संदर्भीय लस चाचणी गुणनियंत्रण प्रयोगशाळा आणि सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पाळीव प्राण्यांसाठी सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असून हा संपूर्ण प्रकल्प पशुसंवर्धन आणि मानवी जीवनाच्या आरोग्याच्या दृष्टीनं लाभदायक ठरेल असं पवार यावेळी म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा वास्तव्य करत असलेल्या 13 बांगलादेशी नागरिकांचं प्रत्यार्पण त्यांची 6 महिन्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर करण्यात आलं आहे. पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं 11 नोव्हेंबर 2024 रोजी टाकलेल्या छाप्यात हे नागरिक आढळले होते. पारपत्र आणि परदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी त्यांना 6 महिने साधी कैद आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं सुचवलेल्या त्रुटींची पूर्तता न केल्यास मान्यता रद्द का करू नये अशी कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या 4 वर्षात या महाविद्यालयामध्ये पुरेसे प्राध्यापक तसंच फॉरेन्सिक विभाग नाही, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाही, याकडे आयोगानं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 122वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शन, आकाशवाणी संकेतस्थळ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. आकाशवाणी न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवर त्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रत्नागिरीत काल कर्करोगांचं निदान करणारं फिरतं रुग्णालय म्हणजेच कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. हे फिरतं रुग्णालय आणि कर्करोग तपासणीच्या महिनाभर चालणार असलेल्या या मोहिमेविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
कॅन्सर हे नाव ऐकलं तरी भीती वाटते. कर्करोग भीतीदायक असला तरी त्याचं निदान लवकरच्या टप्प्यात झाल्यास त्यावर मात करता येऊ शकते. म्हणूनच प्रामुख्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग विभागामार्फत अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन अर्थात फिरत्या रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. 26 मे ते 28 जून या कालावधीत ही कर्करोग निदान व्हॅन सर्व तालुक्यांमधली ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाणार आहे. कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात लवकर निदान ही अत्यंत महत्वाची बाब आहे, त्यामुळे 30 वर्षांवरच्या सर्व नागरिकांनी कर्करोग निदानाची ही मोफत तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी केलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
यावर्षी नैऋत्य मान्सूननं भारतीय उपखंडात लवकर प्रवेश केला आहे. तो केरळमध्ये काल म्हणजे 1 जूनला होणाऱ्या त्याच्या सामान्य आगमनाच्या 8 दिवस आधी पोहोचल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. काय आहेत त्यामागील कारणं, एक वृत्तांत.
यापूर्वी 2009 मध्ये 23 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. यावर्षी तो लवकर येण्याच्या कारणांची मीमांसा हवामान विभागानं केली आहे. 3 प्राथमिक निर्देशांकांच्या आधारे केरळमध्ये मान्सूनचं आगमन घोषित केलं जातं. सलग 2 दिवस किमान 14 हवामान केंद्रांवर किमान 2.5 मिलीमीटर पाऊस, 600 हेक्टोपास्कल पर्यंत पसरलेले खोल पश्चिमेकडील वारे आणि 200 वॅट प्रति चौरस मीटरपेक्षा कमी लांबीच्या लॉंगवेव्ह रेडिएशन मूल्यांमध्ये घट हे ते निर्देशांक आहेत. कोकण गोवा किनाऱ्यावरील एक स्पष्ट कमी दाबाचा पट्टा काल कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यात रुपांतरित झाला आणि तो रायगडजवळ धडकण्याची अपेक्षा आहे. अरबी समुद्रात आधीच वादळी वारे आणि जोरदार मान्सूनचे प्रवाह वाहत होते. यावर्षी हवामान विभागानं पाऊस सामान्यपेक्षा जास्त म्हणजे 880 मिलीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या 105% असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एल निनो, दक्षिणी दोलन आणि हिंद महासागर द्विध्रुव हे 2 प्रमुख सागरी प्रभाव सध्या तटस्थावस्थेत आहेत. परिणामी मान्सूनच्या हालचालीला पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. 29 मे ते 4 जून दरम्यान मान्सून दक्षिण द्वीपकल्पीय आणि ईशान्य भारतातील उर्वरित भागांसह पूर्व आणि मध्य भारतातील अतिरिक्त भागात पुढे जाण्याचा अंदाज आहे. मान्सूनची लवकर सुरुवात देशभरातील शेती, जलसंपदा आणि आर्थिक स्थिरतेसाठी महत्वपूर्ण असलेल्या 4 महिन्यांच्या पावसाळी हंगामाच्या सुरुवातीचा संकेत आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
सिंधुदुर्गात कालही पावसाचा जोर कायम होता. या पावसानं महावितरणचं 53 लाखांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातले सर्व घाट मार्ग सुरळीत सुरू असल्याची माहिती आपत्ती विभागानं दिली असून जिल्ह्यातली 414 गावं प्रभावित झाली असून त्यातल्या 383 गावात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काल कमी झाला. सांगली जिल्ह्यात मात्र पालेभाज्या आणि फळबागांचं नुकसान झालं असून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी 5,000 कोटी रुपये याप्रमाणे पुढील 5 वर्षात 25,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली. प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. क्रिकेट. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीनं पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेसाठी काल संघाची घोषणा केली. शुभमन गिलची भारतीय संघाचा कसोटी कर्णधार म्हणून निवड झाली आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून लॉर्ड्सवर होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी निवृत्तीनंतर एका नवीन युगाची अपेक्षा असून करुण नायर या फलंदाजानं तब्बल 8 वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. बी साई सुदर्शन आणि अर्षदीप सिंग यांची प्रथमच कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल दिल्ली डेअर डेव्हिल्सनं किंग्ज इलेव्हनचा 6 गडी राखून पराभव केला. दिल्लीनं समीर रिझवीच्या 25 चेंडूतील नाबाद 58 धावांच्या जोरावर 206 धावांचं आव्हान 3 चेंडू राखून पार केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भविष्यात तयार होत असलेल्या शहरांवर काम करण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ. गेल्या 24 तासात आणखी 45 रुग्ण आढळले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यातल्या हद्दीतल्या 13 बांगलादेशी नागरिकांचं प्रत्यार्पण आणि नैऋत्य मान्सूननं केला भारतीय उपखंडात प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.